हेलो, गुड आफ्टरनून मैम. फ्रांसिस की मदर बोलते हैं. हाँ मैम, प्रॉपर्टी रिलेटेड का रिक्वायरमेंट है का तुमची, फ्लॅट सेट वगैरे पुण्यामध्ये? कोणत्या एरियात पाहिजे तुम्हाला, मला कळू शकतो का? नवले ब्रिज. नवले ब्रिज कोणता एरिया आला मॅम? सिंहगड रोड. सिंहगड रोडला मॅम आमचे दोन प्रोजेक्ट चालू आहेत. एक पु ल देशपांडे गार्डन आहे ना, त्याच्या थोडेसे पुढे गेल्यानंतर सिटीस्केप म्हणून प्रोजेक्ट आहे राईट साईडला, आणि दुसरा धायरी फाट्याचा ब्रिज आहे ना, त्या ब्रिजच्या इथे आहे मधुकोश म्हणून. तर तुम्हाला मॅम 1 BHK 2 BHK कोणती फ्लॅट आहे? 2 BHK. 2 BHK दोन्हीमध्ये अवेलेबल आहे. जे मधुकोश आहे ना तिथे 2 BHK आहे, त्याचं कार्पेट एरिया 650 square feet, 650, आणि त्याचं प्राइसिंग असेल मॅम 65 to 70 lakh. आणि जो सिटीस्केप्स आहे पुलिस फंडे गार्डन जिल्हा, तिथे 750 to 896 square feet कार्पेट एरियाचे 2 BHK आहेत, आणि त्याचं प्राइसिंग असेल मॅम 1.03 to 1.16 crore. हा तर आणि या दोन्हीचं पोझिशन जून 2023 मध्ये आहे. तुम्ही चालेल मॅम, मी तुम्हाला उद्या कॉल करतो. चालेल मॅम.